chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
मुख्यमंत्र्यांना भेटून केली ऊस थकबाकी मिळण्याची मागणी. उत्तराखंड पार्टी कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची ऊस थकबाकी भागवावी तसेच तांदूळ खरेदी केंद्र 10 ऑक्टोबर पर्यंत खुले करण्याची मागणी केली आहे. कार्यकर्त्यांनी देहरादून येथे स्थित कार्यालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे भागवण्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून आश्वासन दिले जात आहे, पण अजूनही शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळाले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी खत व कीटकनाशक खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. त्यांनी ऊसाचे पैसे लगेच देण्यासाठी आणि तांदूळ खरेदी केंद्र 10 ऑक्टोबर पर्यंत सुरू करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित सचिवांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिनिधी मंडळामध्ये शीतल जोशी, मुक्तार सिंग, गौतम सिंग, प्रेम सहोद, सुनील शर्मा आदी सहभागी होते.